प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकुम आशा है यू के इत कार्यक्रम ते मेकुन आत्मिक लाभ पुट्टाल सच्चो शांति उन्डे जिनकी तलाई सच्चो सर्री पुट्टाल ते इदिना पहले किया मट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम प्रेस्वता सेवा कार्यक्रम सच्चो सर्रीते मैं स्वागत है। नाकुन आशा है कि इमट सब प्रभु न दयाते चंगो भलो है ठोए। उन्डे माकुन विश्वास है कि इत कार्यक्रम तुन के जाना जरिया ते बिगुन सब तुन फायदा पुट्टी था होए। अनित कार्यक्रम तुन के जाना बात ते मियो मन ते बांगे भी सवाल पैदा आई था होते इमट माकुन बेहिचक चिट्ठी लिख किसी रॉकेट अमट मियो सवाल ता जवाब जरूर सीकम ते वर्ड भाई लोगोडिट अमट अपनो नेटाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम तुन शुरू क्या नमुन्ने परमेश्वर दाऊन से बिनती की कम परमेश्वर दाऊनी अमरनी से बिनती क्या तुलम की इम्मा मावा मदद कीम उन्ड माकुन आसे सिम की बापी अमट बाइबल ताध्यन शुरू किसी रहे मा तुड़म मावात्मा उन्डे नीलाई मावाकल तुन खोले किसी सिम कि आपी अमर नीवा पवित्र वचन तुन ग्रहण किसी सके माय कम प्रभु जी इम्मा मा संग ने हमेशा मदद तो नी माँ वसायता क्या तो नी उन्डे अबे लुगुस चौको भलो इतो नी इद्दे ने नल भी अमर ने कुन जीवा तल धन्यवाद से तोड़म ये प्रभु जी इम्मा महान है ये नी से मैं से दुनिया ते बोले हिले प्रभु जी निकुन अमट सब मांदिंग लाई धन्यवाद सीता के इत बिनती तुन यीशु मसीह के नाम ते तरह की दुना आमीन। प्यारो भाई लोगोड़ित नैन अमट निर्गमन तक किताब ते नौ पाठ ता अध्ययन की कम इंगा लुगुस फिरौन राजा ना असली रूप सामनो हेले वायो अबे ओंडे चमत्कार अनि चिन्हता जरूर थी परमेश्वर मिस्रीडुन हल्ले किसी सियाना चाहे माई तोल हयुल वोडुन जग के आना कोशिश किसी रहमा तो लही की वोड झूठो भक्ति तुन छोड़े किसी जिंदो परमेश्वर पर रो विश्वास केवल परमेश्वर तुन हमेशा फिरोन ओंडे वो नोड लोगोड़ा कट्टर जीव तसंग ने व्यवहार क्या ना अरसी रहमा थाई नौ पाठ ते उन्दी वचन ताल यड़ु वचन लुगुस अमट जानवर का ना बीमारी ता बारे थे बड़े मायकम आठ वचन तल बारह वचन लुगुस अमट फफुल्लांग उंडे कड़क ना वायन वाले बीमारी ता विषय ते बड़े मायकम तेरह वचन तल छब्बीस वचन लुगुस अमट गार्क ना बरखा ता वायन वाले भयंकर तूफान ता बारे ते अध्ययन की कम फिर भी फिरौन राजा ना मन कट्टर आता कहत उंड बोल वोडुन हंदा हेले से बोल उंड इत मांदी सच्चो आंद के बापी लुगो सीएड ढीट लोगोड परमेश्वर ता सामना कीता के रहे मायनोड योड़ा नास आता के मंदाल प्रिय किंजन वाले सेलक भाईडिट इत पाठ लुगुस अमट पढ़ माई तोड़म के फिरौन राजल अपनो जीवा तुन कट्टर किसी ये तुल पर इद नो पाठ ते अमट पढ़ माई तोड़म के परमेश्वर फिरौन ता आत्मतुन कट्टर किसी सी तुल नो पाठ ता शुरुआत जानवर का नास आयन वाले बीमारी तल आयता ही उन्दी वचन तल येड़ू वचन लुगुस इद्देना बारे ते अमट पढ़म आई तुड़म फिर परमेश्वर मुसनित तुल फिरौन राजा न करूम हंजिकुन इंदा की इब्री नोड परमेश्वर दाऊ नी से इहुन इंदा तुल की नावा प्रजा तोड़ लोगोड़ुन हंदा सीम की नावा भक्ति क्या नोड उन्डे यदि इम्मा बोड़ुन हंदा हेल्थी की उन्डे इंगा भी बैसीर रखी ते केंजा नीवंग जित्तो कोडांग गधालोड़ ऊंट तालिक ढोड़ भिंडालक येटिंग जित्तो जानवर मैदान तेहयुं अव्यन पर रो प्रभु ना कई इहुन अरल की पड़ा भयंकर बीमारी वायल अनि परमेश्वर इसराइल डांग जानवर क ना नड्डुम अंड मिस्रेडा जानवर क ने इहुन फरक क्यानु की जित्तो इसराइल डांग हयुं आपी डल उन्दी भी हेले सानल प्रिय किंजन वाले भाई लोगोड़ी फिर परमेश्वर इहुन इंजिकुन की उन्दी पक्को टेम बने की तुल की अन्ना इत काम इत देश ते नाड़ी की का दूसरो दिया परमेश्वर इहू ने की तुल उन्हें मिसर तंग तो सब जानवर सासियत तो पर इसराइली डंग उन्दी भी जानवर हलसायो उन्हें फिर उन लोगों उन रोहत तुल पर इसराइली ना जानवर कनल उन्दी भी हैले सासी मत्ता तो भी फिर उन तजीवा कट्टर आसियत उन्हें वोल वोल लोगों उन हांद हल सेवल इहू ना सी सके माइताई इमर सोचे की किटते फिर इत बार फिगले मासिकुन इसराइल लिडुन हंदाना हुकुम सिसी चैनल पर अमट पुंदा तोड़म की यु भयंकर वायन वाले नास तब्बी मारी था नड्डुम परमेश्वर ता शक्ति वाले कई हई उंडे वोल अपनो ही ढंग तल अपनो योजना ता अनुसार वो नोल फिरोन मिस्रीड़ा संगने व्यवहार किसी रहे मातो लई इस जानवर का बीमारी एपिच पेन तक खिलाते मत्ता मिसर देश ते कड़ियल सांड तुन एपिच पेन ता रूप ते पूजे किंदुड प्यारो दोस्ता लोडित नैन भी उस सांड कना मसाला ते निंता वाले मेहंदुल याने की उन दिखा जगते मिसर तंग फड़ंग फड़ंग रोकने हुड़ीले पुट सीधानु पुड़ विश्वास मत्ता की उन दिन नयो कोंदा ता जन्म पुरानो कोंदा ता जगत पर रो आईता ही प्रिय श्रोता इदन इन्नल पुरानो कोंदा ता साया न बाते अदेन पवित्र जगते दफन सिंदुड अदेन आत्मा इस संसार तल दूसरो दुनिया ते उसी रिस एपिस्ता रूप ते चलसी सिंद बड़ंग मिसर देश तोड़ लोगोड़ सायन वाले जानवर कना भक्ति क्या नुड प्रभु मिसर तोड़ अशुद्ध अंडे भयंकर टोंगी ना भक्ति क्यान वाले डून सजस्यानुल बाड़की यु संस्थांग मिस्रिड अंडे इसराइलिड पर रो भी अपनो अधिकार जम किसी को इर्सी तोड़ बोड़ गुलामी ते इर्सी मत तोड़ मुन्ने दाक्षी कुन अमट हुड़कम की इसराइलिड भी टोंगी न पूजा ता पापते फसे मासी अंडे परमेश्वर तमार वोड परो भी वाईता ही आठ वचन तल बारह वचन लुगुस येड़ूं गिनती ता भयंकर वायन वाले बीमारी ता बारते लिखे मताई इपी भयंकर मुसीबत श्राप ता कारण फफुलंग अंडे कड़क नमार आंद आपिसारो मिश्रित परेशान हयोड़ प्रिय किंजन वाले भाई लोगोड़ित सेलक नीट फिर प्रभु परमेश्वर मूसान उंडे हारून तुन इत्तुल की इमट रंटे भट्टी तल उंदी उंदी मुट्ठी राखड़ी ये चीये नट उंडे मूसल अदन फिरोन ता सामनो बादुड़ ता खाक उड़े किसी सेविल आपियत चुडोल धुर्रा आसिकुन सारो मिसर देश ते मानवलोड परो उंडे जानवर रंटेन परो फफुलंग अंडे कड़क बने मासी दानु ते वोड भट्टी ता राखड़ी ये चिकुन फिरोन राजा ना सामनो निच्छी हत्तुड़ अंडे मुसल अदन बादुड़ ता खाक उड़े किसी सीतुल अंडे यत मानवलोड अंडे जानवर रंटिन परो फफुलंग अंडे कड़क बने मासी हत्तु अंडे उ कड़क ना कारण तल जादूगर मूसा ना सामनो निच्ची हल्ले रहे मासिसा के मायोड़ बड़की औकड़ेक बहुन सब मिस्रिडुन पसीतंग अहुने जादूकर ना ही भी पस्सी मत्तंग प्रिय किंजन वालड़ भाई लोगोड़ित आप ही प्रभु परमेश्वर फिरोन राजा ना जीवतुन कट्टर किसी सीतुल उंडे बहुन परमेश्वर दाऊ मूसन जिमत्तोल वोल वो नहेले किंजोल मिसर देश तोड़ जादूगर पहले मून नास क्यान वाले बीमारी ना नकल क्यान इपी सफल आसित तोड़ पर फिर वोड़ वोड़ून रोके किसी हल सके मायोड़ याने कि दूसरो विचार तल वोड़ अवेन उंडे भी बड़े किसी सी तोड़ पर अद्देना बात ते वोड़ वोड़ा नकल क्यान इपी तैयार हैले अम्मट हुड़ी तोड़ा की परमेश्वर पहलो बार मानसान इटसी रहे मातु लई याजक तो मंदिर ने भक्ति ता सेवा की दूर खास जगह उंडे आदर भाव इरिंदूर बोड़ा पवित्र निर्दोष उंडे बेदाग मंदाना जरूरी मत्ता पर सप्ता मेहंदुल परो फफुलंग उंडे बुरो कड़े खयू प्यारो केंजर वालेड दोस्तालुड़ी इहुन झूठो उपवास उंडे भक्ति तुन परमेश्वर दाऊ खुद रो के किसी सियातोल मिसर देश ते उन्दी शहर है अग्गा उन्दी हजार से भी ज्यादा मंदिर खयो अग्गा येड़ याजक सेवा भक्ति घिंदुड़ फिर परमेश्वर मूसा नितुल सकाळे जल्दी ते चिकुन फिरोन राजा न सामनो निच्छियन उंडे वोन इहुन इंदाकी की इब्री नोड परमेश्वर दाऊ इहुन इंदा तो लई कि ना वा प्रजा तो लोग ओडुन हंदासीम कि वो ना वा भक्ति क्या नोड परमेश्वर येड झूठो उपवास क्यान वालेडुन उंडे याजकोड़ा ढूंगतुन वहचिसी तुल याजक मंदिर ते सेव भक्ति हेले किस सके मायोड़ बाड़ी की वोड़ कड़े कोंडे फफोला नल अशुद्ध आसी मत तोड़ 14 वचन तल 17 वचन ते परमेश्वर अपनो सामर्थुन सारो दुनियात पर रो वहता निन्नल फिरोन राजन उपयोग क्या तो लई अलते इंगा टवार अन्ननी पर रो उंडे नीवोड़ कर्मचारीड़ा उंडे नीवा प्रजात पर रो सब रंगना मुसीबत वाटका आपी इमा पुंजी यत्की की सारो संसार परुना से मैं सी भोले हिले अन्ना तो अबे कई बड़े किसी कुन निकुन उंडे नियो प्रजातुन भयंकर बीमारी तल जीवे ना उंडे इमा दुनिया तल सत्यनाश आसी हन्ने नी पर सचमुच अन्ना इद्दे कारण तल निकुन बने किसी ऋतुना की निकुन अपनो शक्ति वह का उंडे अपनो नाम सारो दुनियात पर रो फैले की का बड़ंग हिमा इंगा भी नावा प्रजाता सामनो अपना आप तुन फड़ोल समझे मायतुनी उंडे वोड़ुन हंदाल से भी प्रिय किंजन वालेड सेलग भैंडित इगा परमेश्वर मानवाना जलन उंडे गुस्सा तुन अपनो महिमा ता कारण बने क्यानुल केंजा नाड़ी अन्ना इद्दे ठेमते इहुन फड़ंग फड़ंग गार्क बरसिकी का कि अव्वे ना बरोबरी ते मिसर देश ता नीव पक्को आया ना दिया ताल अब्बे लुगुस बप्पोड़े हले अर्रों ते इंगा लोगोड़ुन रोहची अपनो जानवरक नू उन्डे मैदान ते जित्तो चीज नीवांत सब तुन फुर्ती ताल मकसूची ये ना अलते जित्तो जानवर उन्डे मानवालोड मैदान ते मदानोड अनिरोते जमा है लेकिनल अवन परो गार कर रानू वोड़ वोड़ सब सासिदानोड देन नल फिरुन कर्मचारी नल जित्तो लोगोड परमेश्वरता वचनता भय माने किंदुड वोड़ तो अपनो अपनो सेवक नू उन्ड जानवर नू रोते हगले की सीतुड़ पर बोल परमेश्वरता वचन पर रो मन हेले लगे के ओर वोल अपनो सेवकुड़ुन ओंडे जानवर कनु मैदान ते मदा सीतुल आपी परमेश्वर मूसा नित्तुल अपनो कई बादुर तखाक बड़े किम किसारो मिसर देश तोड़ मन वालोड़ जानवर ओंडे नेदसारो फसल पर रो गार कर रही प्रिय किंजन वाले दोस्ता लोड़ीट आप ही मुसल अपनो लाठी तुन बादुड़ तखाक ताहतुल उंडे परमेश्वर येर पर से क्या लातुल उंडे गार्क अड़ुता लातुल उंडे किस पृथ्वी लुगुस वाता के रहमात इहुन परमेश्वर मिसर देश पर गार्क अड़ुतुल जित्तो गार्क अरंदुं अव्वे नसंग ने किस भी भेले मासी मत्ता उंडे आउ गार किच्चो भारी मत्तं की बच्चों वर्षा नल मिसर देश ಬಸೆ ಮಾಸಿ ಮತ್ತ ಅತ್ತೇಮ್ ತಲ್ ಪೂರ್ವ ಮಿಸರ್ ದೇಸ್ತೆ ಇತಂ ಗಾರ್ ಬಪ್ಪೊಳೆ ಹೆಲೆ ಅರ್ಸಿತಂ. ಪ್ರೇಷ್ವತ ಇದ್ದೆ ಕಾರಣ ತಲ್ ಮಿಸರ್ ತಂಗ್ ಪೂರ್ವ ನೇಲ್ಕನೆ ಬಳಂಗ್ ಮಾನವಾ ಲೋಡ್ ಬಳಂಗ್ ಜಾನವರ್ ಜಿತ್ತು ಮತ್ತಂ ಸಬ್ ಗಾರ್ಕನೆ ಸಾಸಿ ಅತ್ತು ಉಂಡ ಗಾರ್ಕನೆ ನೇಲ್ಕನ ಸಾರು ಫಸಲ್ ನಾ ಸಾಸಿ ಹತ್ ಉಂಡ ಮೈದಾನ್ ತಂಗ್ ಸಬ್ ಮಳಕ್ ಬಿ ಅರ್ಚಿಸಿತು ಸಿರಪ್ ಗೋರ್ಸೇನ್ ದೇಸ್ತೆ ಬೇಗ ಇಸ್ರಾಯೇಲ್ ಬಸೆ ಮಾಂದುಡ್ ಅಗ್ಗ ಗಾರ್ಕ್ ಹೆಲೆ ಅರ್ರೋ ಕುಚ್ ಲೋಗೋಳ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೀತೋಳ್ ಬೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ವರಿಂದೋಳ್ ಪರ್ ಕುಚ್ ಲೋಗೋಳ್ ವಿಶ್ವಾಸ್ ಹೆಲೆ ಕೇವೋಳ್ ನೆಂಡ್ ಬಿ ಇತೋಳ್ ಲೋಗೋಳ್ ಪುಟ್ಟಿ ತೋಳ್ ಹೈಯೋಳ್ ಇದ್ ಭಯಂಕರ್ ಬಿಮಾರಿ ಐಸಿಸ್ ದೇವಿನ ಖಿಲಾಪ್ತೆ ಮತ್ತ ಇಟಾಲಿನ ತಲ್ಲವಾಲೆ ದೇವಿ ಮತ್ತ ಇದರ್ತೀತ ಪೈದವಾಡಿ ಕ್ಯಾನ್ವಾಲೆ ದೇವಿ ಮತ್ತ ಇದ್ ವಳಿತ ದೇವಿ ಮತ್ತ ಮಿಸರ್ ದೇಸ್ ತೋಳ್ ಲೋಗೊಳ ವಿಶ್ವಾಸ್ ಮತ್ತ ಕಿ ಐಸಿಸ್ ತಂಗ್ ಕಾನೆಕ್ ಬಾಪಿ ನೀಲ್ ಢುಡತೆ ಅರ್ರಿತಂಗ್ ಐ ಆಪಿ ಅಗ್ಗ ಉಷವಾಯ್ತಾಯಿ ಉಸವಾಯನ ಕಾರಣ ತಲ್ ಧರ್ತಿತ ಪೈದ ಆಯನ ಶಕ್ತಿ ಬಳೆಮಾಸಿ ಅಂತಾಯಿ ಐಸಿಜ್ ಮಿಸರ್ ದೇಸ್ತ ಖಾಸ್ ದೇವಿ ಮತ್ತ ಮಿಸರ್ ಖೇತಿ ಬಾಳಿ ವಾಲೆ ದೇಸ ಗಾರ್ಕ್ನ ಬರ್ಖಾ ಇದ್ ದೇವಿನ ಖಿಲಾಪ್ತೆ ಮತ್ತ ಪ್ಯಾರೋ ಕಿಂಜನ್ ವಾಲೆ ಬಾಯ್ಲು ಗುಡಿದ್ ಆಫಿ ಫಿರೋನ್ ಮೂಸಲೊಂಡೆ ಹಾರುಂತುನ್ ಕೇಯನ್ ಲೈರೋ ಹತ್ತುಲ್ ಒಂಡೆ ಓಡು ನಿತ್ತುಲ್ ಇದ್ ಬಾರ್ ಅನ್ನ ಪಾಪ್ ಕೀತೋನ ಆಂದನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಧರ್ಮಿ ಅಯ್ಯುಲ್ ಒಂಡೆ ಅನ್ನ ಅನಿ ನಾವ ಪ್ರಜಾ ಅಧರ್ಮಿಯಾನ್ ಬಾದೂಡ್ತ ಗರ್ಜಮಾಯನ ಒಂಡೆ ಗಾರ್ಕ್ನ ಅರ್ರನ್ನ ತೋ ಖೂಬ್ ಆಸಿಯತ್ ಇಂಗ ಭವಿಷ್ಯತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಬಿಂತಿ ಕಿಮ್ಟ್ ಆಪಿ ಅನ್ನ ಇಮಟ್ ಲೋಗಳುನ್ ಹಂದ ಸೀಕ ಒಂಡೆ ಮಿಕುನ್ ಬೋಲೆಹಲ್ ರೋಕಿಕೀನಲ್ ಮೂಸಲ್ ರಾಜನಿತ್ತುಲ್ ನಾಟೇನಲ್ ಪಸ್ತಿಕುನ್ ಹಿ ಅನ್ನ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಖಾಕ್ ಕೈಕ್ ಫೈಲಿಗಿ ಕಾ ಆಪಿ ಬಾದೂಡ್ ತ ಗರ್ಜಮಾಯನ ಬಂದ್ ಆಸಿದಲ್ ಒಂಡೆ ಗಾಯಕ್ ಫಿರ್ ಹೆಲೆ ಅರ್ನಲ್ ಇಪಿ ಮ ಪುಂಜಿಯತ್ಕೆ ಧರ್ತಿ ಪರಮೇಶ್ವರ್ ತ ಹಿ ಆಂದ್ ತೋ ಭಿ ಅನ್ನ ಪುಂದ ತೋನ ಆಂದನ್ ಕಿ ನಾ ತೋ ಇಮ ಒಂಡೆ ನಾ ಹಿ ನೀವೋಳ್ ಕರ್ಮಚಾರಿಡ್ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ವೈತಾನುಡ್ ಸನ್ ಒಂಡೆ ಜೊನ್ನಂಗ್ ತೋ ಗಾರ್ಕ್ನೆ ನಾಸ್ ಆಸಿ ಹತ್ತು ಬಾಳಿಕ್ ಜೊನ್ನಂಗ್ ಬಾಲೆ ಪಶ್ಚಿಮತ್ತಂಗ್ ಒಂಡೆ ಸಂತೆ ಫೂಲ್ ವಸಿಮತ್ತಂಗ್ ಪ್ರಿಯ ಕಿಂಚನ್ ವಾಲೆ ದೋಸ್ತಾಲುಡಿಟ್ ಪರ್ ಗೋಹ್ ಒಂಡೆ ಅಲ್ಸಿ ಗೋಹ್ ಇವು ಬಳೆ ಹೆಲ್ಲೆ ಮಾಸಿತಂಗ್ ಇದ ಕಾರಣ ತಲ್ ಅವು ನಾಸ್ ಹೆಲೆ ಆಯೋ ಬಾಬಿ ಮುಸಲ್ ಫಿರೋನ್ ತಖರುನ್ ತಲ್ ನಾಟೇನ ಬಹಳೋ ಪಸ್ಸಿಕುನ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಖಾಕ್ ಕೈಕ್ ಫೈಲೆ ಕೀತುಲ್ ಆಪಿ ಬಾದೂಡ್ತ ಗರ್ಜೆ ಮಾಯನ ಒಂಡೆ ಗಾರ್ಕನ ಅರ್ರನ ಬಂದ ಸಿಯತ್ ಒಂಡೆ ಫಿರ್ ಬರ್ಖಾ ಹೆಲೆ ಆಯೋ ಇವ್ ನುಡ್ಸಿಕುನ್ ಕಿ ಫಿರ್ ಪಿರ್ ಒಂಡೆ ಗಾರ್ಕ್ ಒಂಡೆ ಬಾದೂಡ್ತ ಗರ್ಜೆ ಮಾಯನ ಬಂದ್ ಆಸಿಹತ್ ಫಿರೋನ್ ಅಪ್ನೋ ಕರ್ಮಚಾರಿಡ ಸಂಗ್ನೆ ಫಿರ್ ಅಪ್ನೋ ಮಂತುನ್ ಕಟ್ಟರ್ ಕಿಸಿಕುನ್ ಪಾಪ್ ಕೀತುನ್ ಒಂಡೆ ಫಿರೋನ್ ತ ಮನ್ ಕಟ್ಟರ್ ಆತ ಘ್ಯಾತ್ ಅನಿ ಓಲ್ ಇಸ್ರಾಯೇಲಿಡುನ್ ಹಂದ ಹೆಲಸೇವುಲ್ ಬಹುನ್ ಪ್ರಭು ಪರಮೇಶ್ವರ್ ಮೂಸಾನ ಜರಿಯತೆ ಇಂಜಿ ಮತ್ತೋಲ್ ಉಪದೇಶ ಬಿಜಡ ಪಾಡ್ತೆ ಅಮ್ಮಠ ಹುಡ್ತಂ ಕಿ ಬೋಳ್ ವಿಶ್ವಾಸ ಹೆಲ ಕೇವೋಳ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ಬೋಳುನ್ ಬಚಕೆ ಅನ್ನ ಬಾಂಗೆ ಇಂತಜಾಮ್ ಬಿ ಹಲ್ಗೇವೋಲ್ ನೆಂಡ್ ಮಿಸರ್ ತೋಳ್ ಲೋಗೋಳುನ್ ಸೀತಲ್ ವಾಲೆ ಇದ್ ಸಂದೇಶ್ ಮಾಹಿನ್ನಲ್ ಬಿ ಆಂದ್ ನ್ಯಾಯ ಒಂಡೆ ಸಜತ ವಕ್ತ್ ಕರುಂ ವಾಸಿ ರಹಿಮತ್ತಾಯಿ ಮಾನ್ವಲ್ ಹೆಲಪು ನುಲ್ಕಿ ಬಳಂಗ್ ಆಯನ್ ಪರೋ ವಾಲೆ है वो परमेश्वर ता सजा ता भयंकर मांदितुन हेले समझ मायोड ऋषोता बहुन फिरो नोंडे वो नोड कब चारियोड की तोड़ इहु न मसी ईशु ना दिनाते आसी रहे माताई मिसर देश ते ज्यादातर लोगोड़ परमेश्वर पर विश्वास हेले के ओर पर वो उपदेश तुन तुच्छ जान मातो वोड़ून अपनो अविश्वास था काया भुगते मायना अरल परमेश्वर दाऊ सिर्फ इद्द चाहे मायतुल है कि इमट ओंडे अन्ना प्रभुन परो ओंडे वो न उपदेश परो विश्वास की कम ओंडे वो न पक्को की तल वाले सजा ता टेम तल पिसी दाकम परमेश्वर ता वचन तुन पवित्र बाइबल बते क्या आता है बड़ी की परमेश्वर दुनिया तुन इहुन प्रेम की तुल की तन बोल वर्रो ले मर्री सीतुल की बोल वो उन पर विश्वास क्या तुल ना सहले आयोल पर हमेशा लुगुस पिसन उल
ईशु है सच में तंवाले ओ नांगे अमर देना लीलो जारी ते माकुन में हत्त कोल है
इन्हीं के मावा कार्यक्रम सच्चो सरी केस दे माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए यदि इत कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमार्ट मासे इत पताते संपर्किम मावा पता है यो
कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुरंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 970-80-3993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com पता उन्दी बार ओंडे केंची एनट कार्यक्रम सच्चो सर्री TWR इंडिया पोस्ट बॉक्स नंबर सयुंग रंड छिंदवाड़ा 480000 उन्दी मध्य प्रदेश मावा फोन नंबर है 970-80-3993 मावा ईमेल पता है gondi@radio882.com।